हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एकाच मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मेऽष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे ष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ओमिडा देवहूर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्ता मदानीशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो नुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या।
विठ्ठलनामाचा गजरी विठ्ठलनामाचा गजरी अवघी दुमदुमली पंढरी अवही दुमदुमली पंढरी विठ्ठल नामाचा गजरी विठ्ठल नामाचा गजरी अवही दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी पंढरीचे वाळुवंत पंढरीचे वाळुवंत पंढरीचे वाळुवंत पंढरीचे वाळुवंत वारकऱ्यांसी वैकुंठ वारकऱ्यांसी वैकुंठ गरजू वाचे नाम गाऊ गरजू वाचे नाम गाऊ पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू विठ्ठल नामाच्या गजरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी नाचू गोपाळांचे मेळी नाचू गोपाळांचे मेळी नाचू गोपाळांचे मेळी नाचू गोपाळांचे मेळी सोबतीने वनमाळी सोबतीने वनमाळी देई प्रेम कृपेची छाया देई प्रेम कृपेची छाया मकरंद त्याचे पाया 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 विठ्ठल नामाच्या गजरी विठ्ठल नामाच्या गजरी अवघी दुमदुमली पंढरी 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 पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला 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 विठ्ठला
हरि हरि मागच्या गुरुवारच्या सत्संगात एक प्रश्न आलेला होता की बरेच साधक तुम्हाला त्यांच्या अडचणी सांगतात प्रापंचिक गोष्टी सांगतात तुमच्यावर भार टाकतात किंवा तुम्ही सोडवणूक करावी अशी त्यांची इच्छा असते त्या संकटाला तोंड देण्यासाठी तुम्ही बळ द्यावं अशी प्रार्थना करतात
त्याच्यावर एक उत्तर मी दिलेलं होतं. काही जणांचा खूपच अशुद्ध भाव असतो, असे क्वचित साधक असतात, की हा भार आता सद्गुरूंनी घ्यावा असं ते म्हणतात. तेव्हा तुम्हाला सोसावं लागतं का काही, असंही विचारलेलं होतं. त्यासंबंधीच एक प्रश्न इथं आलेला आहे. ह्या प्रश्नावरचे आपले उत्तर ऐकताना शरणागतीच्या अनेक छटा मनातून तरळून गेल्या. सर्वप्रथम काय होते बरं, माईक बंद करायला पाहिजेत का? बघा बरं, किंवा तिकडून केले असतील ना, तिकडून केलेत ते. घुमतोय का आवाज? सर्वप्रथम म्हणजे भाऊसाहेब महाराज केतकरांची शरणागती. आपण स्वतः असे काही नसून श्री महाराज सर्व काही असे मानणारे. दुसरे म्हणजे आपल्या उत्तरात आपण सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः जे करायचे ते अवघड परिस्थितीत आपल्या सर्व शक्ती बुद्धीनिशी तोंड देऊन मग त्यातून मार्ग निघाला नाही तर आपण स्वामीजींना सांगायचं. तिसरं म्हणजे असा मानस ठेवायचा की जे समोर येतं ते सगळं भगवंताच्या इच्छेनीच, आणि आपल्या स्मरणात त्या परिस्थितीला तोंड द्यायचे. मला स्वतःला अशा वेळी आपल्याला सांगणं म्हणजे हा भाव डायल्यूट करणं वाटतं. तिसऱ्या प्रकारच्या उदाहरणात मला परगावच्या साधकांची मनस्थिती प्रकर्षाने जाणवते. संपर्क साधण्याची साधने आता तर कुठे विकसित झाली आहेत. ह्या अनुषंगाने आम्हा साधकांना मार्गदर्शन करावे ही विनंती. याच्यातला पहिला जो भाऊसाहेब महाराज केतकरांची शरणागती हा जो भाव आहे, शरणागतीची ही जी छटा आहे ती अत्यंत दुर्मिळ आहे. ती भाऊसाहेब महाराजांच्या ठिकाणीच होती. आणि ही काही संतांच्या ठिकाणी तशी शरणागती दिसते, जसं कल्याण छाटी असं म्हटल्याबरोबर आपण कुठं आहोत ती छाटी उडून चाललेली होती आणि पुढे दरी होती जवळपास 15-20 फूट खाली, पण कल्याण स्वामींनी उडी मारून ती छाटी पकडली पण ते खाली 15 फूट खाली पडले. पण त्यावेळेला आपले सद्गुरु अरे छाटी म्हणतात म्हणजे ती छाटी उडू देऊ जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे असं धरून त्यांनी ती पकडली. भाऊसाहेब महाराजांची जी शरणागती तो शरणागती ग्रंथच आहे. अतिशय छोटेखानी ग्रंथ, मध्यंतरी आपण केंद्रात त्याचं वाचन केलं. कल्याण स्वामीजीं ची शरणागती म्हणजे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे समर्थांनी जेव्हा सांप्रदायिक व्यवस्था केली, उत्तराधिकाराची व्यवस्था केली, त्यांच्या नंतर कोणी काम करावं, तेव्हा समर्थांचे जे पट्टशिष्य होते त्यांनाच ती मान्य झाली नाही. त्यांनी ज्यांच्यावर वेगवेगळ्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या ऐका तुम्ही पट्टशिष्यांनाच मान्य झाल्या नाहीत. माझी अशी कल्पना की प्रत्येकाला ते हवं असणार. आणि समर्थांनी देह ठेवल्यानंतर तर तिथे एक वादंग उभा राहिला. खऱ्या उत्तराधिकाराच्या विषयी तेव्हा कल्याण स्वामी समर्थांनी जी व्यवस्था केलेली आहे ती प्रमाण मानून आपल्या ठिकाणी शांतपणे राहिले. या कशातच त्यांनी सहभाग घेतला नव्हता. कल्याण स्वामींच्या बाबत समर्थांची जेवढी अपेक्षा होती तेवढी आपण पूर्ण करायची असं कल्याण स्वामींनी ठरवलेलं होतं. भाऊसाहेब महाराजांची शरणागती जी ग्रंथातून व्यक्त झाली त्याच्या पलीकडे न लिहिलेली ग्रंथामध्ये एक शरणागती आहे, ती म्हणजे त्यांचा स्वतःचा मुलगा तात्यासाहेब त्यांच्या मुखातून महाराज बोलतात असं त्या काळच्या भाऊसाहेबांसकट सर्वांना प्रथम संशय आला तात्यासाहेबांचा की असं कुठं असू शकतं का. पण जेव्हा अत्यंत खाजगी म्हणजे दोन व्यक्तींमध्येच झालेले संवाद तात्यासाहेब पेटीवर बसल्यानंतर तात्यासाहेब बोलायला लागले त्या व्यक्तीशी, फक्त महाराजच त्या व्यक्तीला हाक मारायचे ज्या पद्धतीने ज्या नावानी आणि इतर कोणालाही ते माहीत नव्हतं, तसे जेव्हा ते हाक मारून बोलू लागले आणि सगळ्यांनी मान्य केलं तेव्हा भाऊसाहेबांनीही मान्य केलं की आपला मुलगा त्याच्या मुखातून महाराज बोलतात आणि तात्यासाहेब जे बोलतील सांगतील त्याच्याबाबत भाऊसाहेब देखील शरणागत होते हे त्या ग्रंथात कुठं नाहीये. पण भाऊसाहेबांनी ही गोष्ट देखील पूर्ण मनापासून स्वीकारली. सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे जे सद्गुरू म्हणून असतील त्यांच्यापुढे शरण जाणं देखील खूप अवघड जातं शिष्यांना. तर इथं प्रत्यक्ष तसं महाराजांनी सांगितलेलं नव्हतं पण जेव्हा आढळलं तेव्हा त्या शिष्याला शरण जाणं आणि तो म्हणेल तसं करणं आणि तो शिष्य मुलगा असणं ही किती अवघड गोष्ट आहे तुम्ही कल्पना करा. त्यामुळे ही जी शरणागती आहे या शरणागतीपासून आपण थोडी बहुत प्रेरणा घ्यायची एवढंच आहे. जास्त बहुत प्रेरणा घ्यायची हे मी म्हणेन पण आपल्या दृष्टीने ते थोडं बहुतच राहतं कारण आपलं सगळं स्वतःला जपून जपून असं असतं. जितकी अधिक घेऊ तितके आपण अलौकिक असू अलौकिकत्वामध्ये आपण जाऊ पण त्याला फार धैर्य लागतं त्याला उडी मारावी लागते. कल्याण स्वामींनी कशी उडी मारली तशी कारण भाऊसाहेबांच्या चरित्रात असं आहे ते गोंदवलेला जाऊन राहिल्यानंतर महाराजांकडे गोंदवलेकर महाराजांकडे एक जोशी नावाचे गृहस्थ आले ते खूप पिडलेले होते त्यांना महारोग झालेला होता आणि त्यामुळे घर सोडलेलं होतं. त्यांनी महाराजांनी त्यांना आपल्यापाशी ठेवून घेतलं आणि त्यांना रामनामाचं पुरस्मरण करायला त्यांनी सांगितलं. आता त्या ग्रंथातच नीट उलगडावील मला आकडा माहीत नाही पण 125 अथवा 12 कोटी 13 कोटी काही असं नाम महाराजांनी त्यांना सांगितलं की तू एवढं नाम घे याच्यातून मुक्त होशील. काय भगवंताची इच्छा पण त्यांचा रोग बरा झाला त्यांचं मृत्यूचं भय गेलं त्यांचं मन रामाच्या ठिकाणी रंगलं. पण काही काळ गेल्यानंतर त्यांचा चेहरा परत खिन्न दिसायला लागला तेव्हा महाराजांनी त्या खिन्नतेचं कारण विचारलं तेव्हा ते असं म्हणाले की आपल्या कृपेनी माझं सगळं चांगलं चाललेलं आहे पण माझी मुलगी लग्नाची झाली आहे आणि मला महारोग या पार्श्वभूमीवर तेव्हा तर लेप्रसीबद्दल काय समज गैरसमज असतील अजूनही प्रचंड आहेतच. तिचं लग्न कसं व्हायचं अशी मला काळजी आणि त्या काळजीनी मला पोखरलंय असं ते म्हणाले. तेव्हा महाराज भाऊसाहेबांना म्हणाले की भाऊसाहेब जोशींच्या या काळजीवर काही उपाय निघेल का? तर भाऊसाहेब म्हणाले, महाराजांनी जर इच्छा केली तर का नाही निघणार, असं भाऊसाहेब म्हणाले. तेव्हा महाराज भाऊसाहेबांना म्हणाले की जोशींच्या मुलाकरता तुमचा जो बापू आहे, अजून एक त्यांचा मुलगा होता, त्या बापू करता यांची मुलगी करून घ्या. तर महाराज जे भाऊसाहेब महाराज केतकर म्हणाले की जी महाराज, ही सोपी गोष्ट नाहीये. त्यांनी आपल्या बापू करता मुलाकरता ती मुलगी करून घेतली सून म्हणून. याच्यामध्ये भाऊसाहेबांची शरणागती दिसते आणि बापूचीही दिसते. मला असं म्हटलंय की या अनुषंगाने या ज्या तीन शरणागती सांगितल्या त्या अनुषंगाने, त्यामुळे भाऊसाहेबांची जी शरणागती आहे त्याच्याबरोबर भाऊसाहेबांच्या बरोबरचे जे लोक होते त्यांची शरणागतीही जरा तपासता येते. त्यांची बायको धुणं धुवायला नदीवर जायची, गावातल्या सगळ्या बायका नदीवर धुणं धुत असत. तेव्हा त्या म्हणाल्या की एवढी चांगली नोकरी संपल्यानंतर पुण्यासारख्या शहरात जाऊन आपल्या मुलांच्या पोटापाण्याचं काहीतरी पाहायच्याऐवजी तरण्या दाठ्या मुलांना घेऊन पेन्शनमध्ये निघाले म्हणून तुम्ही सगळे गोंदवल्यात येऊन राहिलात. उद्या मुलांच्या नशिबी भीक मागायची वेळ येईल, असं बायका बोलायला लागल्या. गोंधवल्यात आहे काय? आजही गोंधवल्यात तुम्ही गेलात तर तिथं काही नाहीये. तर त्या फार अस्वस्थ झाल्या. त्यांची निष्ठा होती, पण त्यांनी भाऊसाहेबांना सांगितलं की बायका असं म्हणतायत, अशी सारखी चर्चा करतात, वेड्यात काढतात. तर भाऊसाहेब म्हणाले की मला तर काही कळत नाही. महाराज म्हणाले की तुम्ही इथे येऊन राहा म्हणून आपण इथे येऊन राहिलो, तर आपण महाराजांनाच विचारू. तू महाराजांना विचार, स्त्रीला कसं असतं, आईला आपल्या मुलांची परवड होईल की काय याच्या एवढी मोठी धास्ती नसते. त्यामुळे ते दोघं गेले आणि त्यांनी विचारलं की असं असं नदीवर बायका बोलतात. तर महाराज म्हणाले की राम नाम घेत जर गेलो आपण तर दोन वेळची भाकरी मुलांना कमी पडणार नाही. आणि त्यांच्या बायकोचं समाधान झालं. जरा या ठिकाणी आपल्या स्वतःला आणून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं, म्हणजे कशी दोन वेळची भाकरी नाही कमी पडणार हे तरी आम्हाला समजून सांगा. आम्हाला पटल्याखेरीज आम्ही कसं हो म्हणणार. त्या शरणागतीमध्ये भाऊसाहेबांच्या बरोबर अशा या सगळ्यांच्या शरणागती आहेत. दुसरे म्हणजे आपण आपल्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः जे करायचे त्या अवघड परिस्थितीत आपल्या सर्व शक्ती बुद्धीनिशी तोंड देऊन मग त्यातून मार्ग निघाला नाही तर आपण स्वामीजींना सांगायचं. माझी कल्पना की जवळपास सगळे असंच करत असतात. अतिशय जड जेव्हा जातं तेव्हा स्वामीजींपर्यंत येतात. मी असं म्हटलं तर की मी अशाच प्रकारे वागलो, की मी कधीही कोणतीही अडचण स्वामीजींना सांगितली नाही. पण माझा असा विश्वास आहे की तिथं जे लोक सांगत होते तेही अगदी आता झेपत, प्रत्येकाच्या प्रकृतीचा झेपत नाही ही पातळी वेगवेगळी असू शकते, त्यामुळं एकासारखं दुसऱ्याला जमणार नाही. पण अगदी आता आपल्याला त्रास होतोय म्हणूनच कोणीही स्वामीजींना सांगेल. आणि मी असं पाहिलेलं आहे की स्वामीजी त्यांच्या प्रकृतीशी एकरूप व्हायचे, त्यांची अडचण समजून घ्यायचे आणि ते जेव्हा सांगायचे तेव्हा एकरूप व्हायचेच. पण त्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींची सगळी पार्श्वभूमी माहीत असायची. त्यामुळे त्यांना त्या व्यक्तीच्या भावामध्ये जाण्यासाठी देखील मदत व्हायची. ते असे अलिप्त राहणारे संत नव्हते. तुमचं तुम्ही पहा आता सांगितलंय. असं असल्यामुळं प्रत्येकाच ची पार्श्वभूमी त्यांना पूर्ण माहित होती. ते मार्ग काढायचे, विचार करायचे. जसं आपल्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती आजोबा असतील, वडील असतील, तर मुलांच्या किंवा नातवांच्या अडचणीच्या वेळेला वडील किंवा आजोबा देखील जरा विचार करतील, आपल्या अनुभवातून, व्यवहार ज्ञानातून, सामान्य ज्ञानातून, आपल्या बुद्धी कौशल्यानी, काही तर्कांनी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील. स्वामीजी तसंच करायचे आणि स्वामीजी त्याला सल्लाही द्यायचे, पण हा सल्ला त्यांना माहीत असलेल्या अशा आणि जो साधना करतो आहे त्या साधकाच्या साधनेला आता मोठा अडथळा येतो आहे अशा विचारांनी असं होऊ नये म्हणून त्याला दिलेला सल्ला किंवा ती मदत असायची, वैचारिक मदत असायची. आणि स्वामीजी स्वतः तेवढा प्रसंग झाला, ती व्यक्ती गेली की त्याच्यापासून वेगळे असायचे. जणू तो अंक पडला, नाटकाचा कसा पडदा बंद होतो आणि दुसरा अंक सुरू व्हावा, तशी दुसरी व्यक्ती त्यांच्या समोर यायची. स्वामीजींच्या पूर्ण लक्षात होतं आणि माझ्याही मलाही ते लक्षात घ्यायला लागतं, माझ्याही पूर्ण लक्षात आहे की जो येणारा वर्ग आहे स्वामीजींकडे होता आणि आताही आहे, त्याच्यातला काही भाग, काही पर्सेंटेज मध्ये असणारा भाग एरवी बाहेरच्या जगात टिकावच धरू शकणार नाही इतका गरीब स्वभावाचा असतो. परमार्थ करणारा जो वर्ग असतो त्याच्यात काही टक्के असा भाग असतो की तो एरवी बाहेर त्याचं कठीणच गेलं असतं. जसं एखाद्या वृक्षाच्या आधारानी वेली असते तसं स्वामीजींच्या आधारानी अशी कित्येक मंडळी होती की एरवी त्यांचं बाहेरच्या जगात, आणि अशी कर्तबगार मंडळी होती की स्वामीजींकडे आले नसते तरी बाहेरच्या जगात चांगले भक्कम पाय रोवून उभे होते. पण अशीही मंडळी असतात याचं संतांना भान ठेवावं लागतं. आणि त्यांच्या जीवनाचा, जगण्याचा ते आधार होतात. ज्यांच्या ठिकाणी कर्तृत्व असतं ते रोज लाथ मारीन, तिथं पाय काढीन अशा भूमिकेतूनच जगात असतात. कर्तबगारी असते त्यांच्या ठिकाणी आणि ते तितके अवलंबूनही नसतात संतांवर. पण असा एक वर्ग नक्की असतो की जो वर्ग अशा प्रकारे त्यांना झेपेन असं झालं की सद्गुरूंकडे येतो, सद्गुरूंना सांगतो. आणि स्वामीजी अशा वर्गाकरता सगळं काही करत असत. अध्यात्म मंगल धाम, ज्या मंगलच्या नावानी ते ध्यान केंद्र उभं राहिलं, ती मंगल स्वामीजींवर पूर्ण अवलंबून होती. म्हणजे पूर्ण म्हणजे किती, पूर्ण या शब्दाचाच नीट अर्थ घेतला तर कळेल. तिला काही दुसरं भावनिक विश्व नव्हतं. आणि स्वामीजींच्या अवतीभोवती अशी अनेक मंडळी होती खरंच की ज्यांना कुठलंच भावनिक अन्य विश्व नव्हतं. स्वामीजींखेरीज काही विश्व नव्हतं. घरूनही पाठिंबा नव्हता. अशा वेळेला स्वामीजीच जबाबदारी घेणार. एवढंच नव्हे, स्वामीजींनी एकेका मुलीबरोबर जॉईंट अकाउंट उघडून तिला पैसे सेव्हिंग करायला सांगितले. कारण कोणाच्या भावानी देखील खोट्या सह्या करून पैसे काढून घेतलेले होते आपल्या बहिणीच्या खात्यातून. बाहेरचं जग असं आहे. अशा वेळेला तिच्या बरोबर स्वामीजींचं जॉईंट अकाउंट होतं. स्वामीजींना कोणाबरोबर जॉईंट अकाउंट उघडण्यात असा इंटरेस्ट नव्हता, पण या सगळ्या मंडळींनी करायचं काय. स्वामीजींनी असा कित्येकांना पाठिंबा आणि आधार दिला असं मी पाहिलं. त्यामुळे हे दुसऱ्या परिस्थितीतले लोक आहेत, प्रत्येकाची सहन करण्याची शक्ती कमी झाली की तो स्वामीजींकडे येतो याची स्वामीजींना जाणीव होती. याच्यात फक्त मला एकच सांगायचं होतं, ते म्हणजे अमुक अमुक ठिकाणी संत आहेत म्हणून एखादी व्यक्ती अशी असते ज्योतिषाकडे जाते, बाहेर अनेक मदतीची खटपट करते, तसं हे काय सांगतायत ते बघू, असंही एखादा मंत्र मिळाला तरी चालेल, यांचा आशीर्वादही कामाला येईल, अशा व्यक्तींना फारसा थारा तिथं नव्हता. ज्याला एलिमिनेशन बाय प्युरिफिकेशन असं म्हणतात, त्यामुळे अशा व्यक्ती यायच्या आणि बंद व्हायच्या. त्यांना समजायचं ते हे ठिकाण नाहीये. पण सरसकट स्वामीजी सर्वांच्या बाबत दुर्लक्ष करून मुळीच नव्हते. जे त्यांच्यावर पूर्ण अवलंबून होते त्यांचं ते सगळं वाहत असत. योगक्षेमम वहाम्यहम असे जे शब्द आहेत तसेच ते होते. त्यामुळं म्हणजे आलेली व्यक्ती तिचा परमार्थ नीट चाललेला आहे, ती श्रवण करते आहे, वर्षानुवर्ष श्रवण करते आहे, तिच्याकडे असणारी अडचण ही आपली अडचण आहे अशा भावनेनी ते प्रत्येकाच्या कुटुंबात मार्ग काढून देत असत. असं व्हायचं. आणि तिसरा म्हणजे असा मानस ठेवायचा की जे समोर येतं ते सगळं भगवंताच्या इच्छेनी आणि आपल्या स्मरणात त्या परिस्थितीला तोंड द्यायचे, एवढंच करणारे लोक, म्हणजे स्वामीजींपाशी अजिबातच यायचं नाही, असे यायचंच नाही, स्वामीजींच्या स्मरणात तोंड द्यायचं, जे होईल ते भगवंताच्या इच्छेने. विनोबा असं म्हणतात की आईचा एक मुलगा 5 वर्षांचा आहे आणि एक मुलगा 22 वर्षा, तेव्हा ही परिस्थिती असायची, 20-22 वर्षांचा एक मुलगा आहे जो शहरात राहतो, नोकरी करतो, आईला पैसे पाठवतो आणि आईची जी लहान लहान 2-3 मुलं आहेत त्याच्यात अगदी लहान आहे, जो सतत आईच्या बरोबर असतो, आई जर दिसली नाही तर रडतो देखील, तर आईला असं विचारलं की तुला तो 22 वर्षांचा मुलगा अधिक प्रिय का हा 3-4 वर्षांचा आहे तो अधिक प्रिय, तर आईची कशी अडचण होईल. आई म्हणेल मला दोन्ही प्रिय, पण आत्ता याला माझी जास्त गरज आहे. आईला दोन्ही मुलं सारखी प्रिय आहेत, पण अशी जी कमकुवत असतील त्यांच्याकरता आई जरा जास्त करते, त्यांचा सांभाळ आई स्वतः करते, आणि जे स्वतःच्या पायावर आहेत, विवेक करू शकतात, बुद्धी वापरू शकतात, साधना करतात, स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, आईला त्याचंही कौतुक आहेच, सद्गुरूंना त्याचंही कौतुक आहेच. तिसऱ्या प्रकाराच्या उदाहरणात मला परगावच्या साधकांची मनस्थिती प्रकर्षाने जाणवते. सगळे परगावचे साधक अशा प्रकारचे आईचा मोठा मुलगा नसतात असं समजू नका, पण ते सद्गुरूंकडे तेवढे रोज येऊ शकत नाहीत ही त्यांची खरंच अडचण आहे. मी जातो कधी कधी आणि त्या त्या ठिकाणी असणाऱ्या साधकांना पाहतो, तेव्हा हाच समाज तिथे असतो, असा काही स्वतंत्र बुद्धीचा, विवेकाने वागणारा, काही अत्यंत कर्तबगार, लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशा वृत्तीचा आणि परमार्थही करायचा या भावाने सद्गुरूंकडे येणारा, तर काही अगदी शरणागत असे अशा भावाचे, अशा कॅटेगरीज तिथेही असतात. या तिघांनाही काहीच फार करता येत नाही, कारण अंतरच एवढं असतं, सद्गुरूच कधीतरी भेटत असतात, त्याला ते काय करणार. याच्यातल्या कोणीही आपली प्रकृती बदलायचा फार प्रयत्न करावा असं मी म्हणत नाहीये. आपल्या प्रकृतीमध्ये प्रत्येकाला विकासाची संधी आहे. या अनुषंगाने आम्हा साधकांना मार्गदर्शन करावे ही विनंती. पुढचा प्रश्न थोडे धाडसच करून विचारते आहे, त्याबद्दल क्षमस्व. स्वामीजी, सद्गुरूंनी शिष्यांचे भोग संकटे स्वतःवर झेलून कमी केल्याचीही बरीच उदाहरणे वाचलीत व डोळ्यासमोर देखील पाहिलीत. अशा वेळी हृदयातून चीर गेल्याखेरीज गेल्या वाचून राहत नाही. अशा वेळी शिष्याचे काय भाव असावेत? सद्गुरु शिष्यांची संकट कमी करतात. पण ते परस्पर परभारे होत असतात. परमात्मा व्यापक परमात्मा ही गोष्ट पाहून घेतो. आपण ज्या सद्गुरूंकडे देहधारी सद्गुरू म्हणून म्हणतात आपण पाहतो, तर ते सद्गुरू देखील परमात्म्याशी समरस झालेले असतात. तुम्ही केलेली प्रार्थना, तुम्ही सांगितलेल्या अडचणी त्यांच्या योगाने परमात्म्याला कथन झालेले असतात. आणि त्या अडचणी एकतर दूर तरी होतात किंवा अडचणी सोसण्यासाठी म्हणून शक्ती तरी मिळते, म्हणजे देहबुद्धी कमी होते. दोन्ही बाजूंनी शिष्याचा फायदाच होतो, उपयोगच होतो, पण हा सगळा उपयोग त्यांनी परमार्थ करावा यासाठी आहे. आता शिष्यांचे भोग आणि संकट स्वतःवर झेलून तर ज्या देहाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत ही गोष्ट जाते त्या देहाला मात्र पृथ्वीवरचे सगळे नियम लागू आहेत. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पृथ्वीवरचे म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असणारे, म्हणजे मुलावर संकट आलं तर वडिलांचं ब्लड प्रेशर कसं वाढतं, तसं सद्गुरूंच्या देहालाही ब्लड प्रेशर आहे. बरेचसे रोग मानसिक असतात असं जे म्हटलं जातं, म्हणजे मनावर परिणाम होतो, पर्यायाने पेशींवर आणि देहावर परिणाम होतो आणि एखादा रोग बाहेर पडतो. तर खूप निगेटिव्हिटी जर सारखी आली तर त्यांनाही एक देह आहे, त्यांच्या मनावर आणि पेशींवर काही एक आघात नक्की होतो. प्रार्थना परमात्म्यापर्यंत पोचते. ते अहंकाराच्या अंगानी मध्ये कुठंच नसतात. असं असलं तरी देखील त्यांच्या देहाला भोगावं लागतं याच्यात काही शंका नाही. आणि अशा वेळेला हृदयातून चीर गेल्या वाचून राहत नाही, पण त्याला काही इलाज नाही, काही करता येत नाही कोणालाच. अशा वेळेला शिष्याचे काय भाव असावेत? शिष्याने अधिकाधिक शरणागतीचा भाव ठेवणं, सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे, जो उपदेश केलेला आहे, ज्याकरता खरं म्हणजे एखाद्याची संकट दूर होण्यासाठी सद्गुरू नाही आहेत, पण म्हणून सद्गुरू कोणाच्या अडचणींपासून स्वतःला अगदी अलिप्त काढत नाहीत, ते त्याच्यामध्ये लक्ष घालतात. अशा वेळेला त्यांनाही काही त्रास होतो. शिष्यांनी सद्गुरूंची महती समजून असावं, बाकी काय काय म्हणणार. असं सगळं सोसणारे, आधार देणारे, बाहेर काढणारे, गतीर भरता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयः स्थाणुः निधानं बीजमव्ययम्. ते एक प्रकारे निधान आणि अव्यय स्वरूप असतात. त्यांच्या देहाला काही एक त्रास होतो, पण संसार आहे, काय करणार. सद्गुरूंच्याच असं नाही तर दुसऱ्याच्या अडचणींच्या बाबत सहानुभूती असणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या मनावर काही आघात होतोच. हे आघात होऊ नयेत अशी जगात व्यवस्था नाही. फक्त शिष्यांनी सद्गुरूंच्या ठिकाणी जशी करुणा उपस्थित होते तसं जगताबद्दल करुणा, प्रेम, सगळ्यांना अकोमोडेट करण्याची वृत्ती अशी शिकावी, एवढं करावं, बाकी काय. शिष्यांनी आणि साधना करून आपल्या बोधापर्यंत जाणं हे तर मुख्य काम, ज्याकरता सद्गुरूंचं काम चालतं, तर ते शिष्यांनी करत राहावं. एकूणच मागच्या वेळेला जो प्रश्न आला त्या मला नमस्कार करताना देखील अनेकांनी सांगितलं की किती तरी काळ हा प्रश्न डोक्यात होता. आज समाधान झालं तरी देखील त्याच्यातून काही उपप्रश्न निर्माण होतात किंवा काही खुलासे हवे असतात, तर तशा प्रकारचा हा प्रश्न होता, हाही चांगलाच अर्थात होता. हरी ये शिल्पा अभंग म्हण. नीद सरता आणि हिचं झालं की मग अमृता नीद सरताच म्हणेल बर का. आहे तुझ्याकडे लिहिलेला ना दोन वेगवेगळ्या चालीतले आणि खूप गंभीर नका हो.
सरदा प्रात काळी हस्त जोडूनी आपुले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले पाहता मूर्ती उभीती कमल नयनी हासली नेत्रद्वयीची दिव्य दृष्टी अंतरी सामावली अंतरी सामावली चित्त हे निस्तब्ध होनी श्वास परतुनी थांबले नीलवर्णी गगन भरुनी सावळ्या शांतीत झाले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले झळकली वसनांसवेती झुळूक गंधित भावली व्यासवे सुखबुनी वृत्ती गगन मंडली राहिली गगन मंडली राहिली मोद निर्मळ भरुनी खेला सुख निरंतर संचले मोद निर्मळ भरुनी खेला सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुरला शब्द केवळ राहिले प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाहुले ती शुभंकर पाहुले नीद सरता प्रात काळी हस जोडून आपुले प्रा हृदयात भाविली ती शुभंकर पाहुले, ती शुभंकर पाहुले, प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाहुले, ती शुभंकर पाहुले।
हरी हरी, छान सगळे अभंग हिचे शिल्पाचे पाठ आहेत असं मला परवा कळलं बरं का शिल्पा, आणि ती कॉलेजमध्ये असल्यापासून एक पाठी आहे असं मला तुझ्या मैत्रिणींनी सांगितलं। आम्ही मस्त झोपून राह आम्ही मस्त अभ्यास ही मस्त झोपून राहायची आणि आम्ही अभ्यास करत असायचो, पण हिच्या सगळं लक्षात असायचं असं तिच्या एका मैत्रिणींनी तुझ्या एका मैत्रिणींनी मला सांगितलं। तर तू बघ बाबा कोण मैत्रीण आहे ते कर, म्हणूनच मी काढून ठेवलं। हरी हरी, पण तेव्हाची स्मरण शक्ती आणि आता या वयात देखील म्हणजे ती खूप वयानी असं मला तुम्हाला सांगायचं नाही, पण विद्यार्थी दशेत जे पाठ होतं त्याच्यापेक्षा पुढच्या वयात थोडं तरी ते कमी होतं तसं मुळीच नाही, ती एक पाठी आहे असं मला कळलं।
श्वास परतुनी झाली प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले नीलवर्णी गगन भरुनी सावळ्या शांतीसल्याले सगुण निर्गुण समरसोनी सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुरला शब्द केवल राहिले प्रार्थुनी हृदयात भाविले प्रार्थुनी हृदयात भाविले ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले
या दोन्ही चाली चांगल्या आहेत. एक शिल्पा गाते ती मुकुंदरावांनी दिलेली आहे आणि एक ही अमृताने दिलेली आहे. असा एक विषय काल शिल्पा तुझ्या मैत्रिणीबरोबर चालला होता की या म्हणजे आपले जी हे प्रेमस्वरूप गुरुवर सीडी झाली त्याच्यानंतर परत 10-12 त्याच प्रकारची काव्य तयार झाली आहेत तर त्याची एखादी सीडी करावी का असा विषय चालला होता. तेव्हा या दोन काव्यांना मी काही काही थोडे बदल असलेल्या काव्यांना जसं एक नंबरचं काव्य आहे ती तीन केली आहेत समजा तर एक एक ए एक बी असं दिलं पण याला मात्र दोन वेगळे नंबर टाकले. तेव्हा तुझी मैत्रीण मला असं म्हणाली की याला समजा 5A आणि 5B द्यायला पाहिजे पण मी म्हटलं की या चालीमध्ये फरक आहे कडव्यांमध्ये फरक आहे मला ती एकदा सलग दोन्ही ऐकायची होती. कदाचित आपण केलेल्या सीडीमध्ये दोन्हीही घेता येतील चांगल्या प्रकारे असं मला वाटलं. आपण नाम घेऊया. जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय 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 राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय 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 राम जय जय श्री राम जय राम जय 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 राम जय जय हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरि बोला कुंडली कवर दे हरि विठल शरीर ज्ञान देव तुकाराम शरीर ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।